युरोपमध्ये बहुतेक साखर कारखाने बंद होण्याची शक्यता. फ्रेंच साखर समूह क्रिस्टल युनियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुवारी म्हणाले की युरोपियन युनियनचे साखर उत्पादन कोटा रद्द केल्यानं साखरेचं अधिक उत्पादन झालं आणि त्याचा परिणाम साखरेच्या किमतींवर पडला. त्यामुळं कंपन्यांना खर्च कमी करण्यासाठी युरोपियन साखर कारखाने बंद होतील. 2017 साखर उत्पादनाचा कोटा रद्द केल्यानं युरोपच्या साखर उद्योगाला अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी क्रिस्टल युनियनचे गेल्या आर्थिक वर्षात नुकसान झालं. युरोपियन युनियनचा चौथा सर्वात मोठा साखर उत्पादक सहकारी गट, ज्यामध्ये 9,800 सदस्यांचा समावेश आहे, त्यांनी एप्रिलमध्ये घोषणा केली की पुढील वर्षी फ्रान्समध्ये 2 साखर कारखाने बंद होतील. कारण असं दिसतं की जागतिक साखरेच्या दरावर जास्त उत्पादनाचा प्रभाव राहणार आहे. EU सर्वात मोठे साखर रिफायनर सुएड झकर यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं की फ्रान्समध्ये सेंट लुईस सुकर येथे 2 युनिट्स बंद होतील, तर नॉर्ड जुकर म्हणाले की 1 महिन्यानंतर ते स्वीडनमध्ये 1 कारखाना बंद करतील.